चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पुढच्या 5 वर्षात बगॅस ठरणार डोकेदुखी, संजय अवस्थी। साखर कारखान्यांमधील सहवीज निर्मिती प्रकल्पात वापरण्यात येणारा बगॅस हा साखर उद्योगासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे, असं मत साखर उद्योगातील जाणकार व्यक्त करत आहेत। दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी हे मत व्यक्त केलं आहे। या संस्थेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे। अवस्थी म्हणाले, साखर उद्योगात पुढच्या 5 वर्षात बगॅस ही खूप मोठी समस्या होणार आहे। देशातील अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त वीज उत्पादन होत आहे, त्याचबरोबर भारतात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांच्या माध्यमातून ऊर्जेचे शाश्वत स्रोत मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत। देश हळूहळू 100% वीज उपलब्धतेकडे जाऊ लागला आहे, त्यामुळे भविष्यात कोणीही साखर कारखान्यातील सहवीज निर्मिती प्रकल्पातील वीज खरेदी करणार नाही, त्यामुळे बगॅसचं काय करायचं असा प्रश्न साखर उद्योगापुढे असेल। साखर उद्योगानं बगॅसचा पर्यायी वापर कोठे करता येईल याचा विचार सुरू करण्याची गरज असल्याचं मत अवस्थी यांनी व्यक्त केलं आहे। ते म्हणाले, मेक्सिकोमध्ये कोका कोला कंपनीनं एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, त्यात बगॅसच्या सहाय्यानं बाटल्या तयार केल्या जातात, त्याचं विघटनही सहज शक्य आहे। जमिनीत पुरल्यास त्या बाटल्या 6 आठवड्यात विघटित होतात। सध्याच्या घडीला प्लास्टिक हे खूपच धोकादायक बनलं आहे, त्याचं विघटन अशक्य आहे, त्यामुळेच बगॅसच्या सहाय्यानं आपण उत्पन्नाचा नवा मार्ग अवलंबला पाहिजे असं मत अवस्थी यांनी व्यक्त केलं। भारतात दरवर्षी 400 लाख टन बगॅसची निर्मिती होते। महाराष्ट्रात कारखान्याच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून कारखान्यांनी सहवीज निर्मिती प्रकल्प उभारले आहेत, पण भविष्यात कारखान्यांसाठी बगॅसची विल्हेवाट लावणं कठीण जाणार आहे।